योहान अध्याय 18। या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला। तेथे एक बाग होती, त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले, आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणारा यहुदा यालाही ही जागा ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे। तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी परुषी यांना वाट दाखवीत यहुदा तेथे बागेत आला। ते मशाल, कंदील आणि हत्यारी घेऊन आले होते। मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला,
तुम्हाला कोण पाहिजे?
नासरेतचा येशू,
ते म्हणाले। येशूने उत्तर दिले,
तो मी आहे।
आणि विश्वासघात करणारा यहुदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता। जेव्हा येशू म्हणाला तो मी आहे, ते मागे सरले आणि जमिनीवर पडले। पुन्हा त्याने त्यांना विचारले,
तुम्हाला कोण पाहिजे?
आणि ते म्हणाले,
नासरेतचा येशू।
येशूने उत्तर दिले,
मी तुम्हाला सांगितले की तो मी आहे। जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या।
हे यासाठी घडले की जे शब्द बोलण्यात आले होते ते सर्व पूर्ण व्हावेत, जे तू मला दिलेस त्यातील एकही मी गमावला नाही। मग शिमोन पेत्र, ज्याच्याकडे तलवार होती, त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला। सेवकाचे नाव मल्क होते। येशूने पेत्राला आज्ञा केली,
तुझी तलवार तिच्या जाग्यावर ठेव, पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?
मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि यहुदी रक्षक यांनी येशूला अटक केली। त्याला त्यांनी बांधले आणि त्याला प्रथम हन्नाकडे आणले। तो कैफा या प्रमुख याजकाचा सासरा होता। कैफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता, आणि कैफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे। शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले, कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला। परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला। म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले। ती मुलगी पेत्राला म्हणाली,
तूही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?
पेत्राने उत्तर दिले,
मी नाही।
थंडी असल्याने नौकरांनी व रक्षकांनी स्वतःला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटवली होती व ते शेकत उभे राहिले होते। पेत्रही त्यांच्या बरोबर शेकत उभा राहिला होता। तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले। येशूने त्याला उत्तर दिले की,
मी उघडपणे जगाशी बोललो सभास्थानात व मंदिरात, जेथे सर्व यहुदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले, आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही। मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे।
येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली। रक्षक म्हणाला,
तू प्रमुख याजकाला असे उत्तर देतोस काय?
येशूने त्याला उत्तर दिले,
जर मी वाईट बोललो असेल तर तसे सांग की मी चुकीचे बोललो, पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?
हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कैफाकडे पाठविले। शिमोन पेत्र शेकत असता त्याला विचारले गेले,
तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?
त्याने ते नाकारले,
मी नाही।
मुख्य याजकाच्या नौकरांपैकी एक जण, ज्याचा कान पेत्राने कापला होता, त्याचा नातेवाईक होता, तो म्हणाला,
मी तुला त्याच्याबरोबर बागेत पाहिले नाही काय?
पेत्राने पुन्हा ते नाकारले आणि त्या क्षणी कोंबडा आरवला। नंतर यहुदी येशूला कैफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले। तेव्हा पहाट झाली होती। आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत। म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला,
तुम्ही ह्या माणसावर कोणता आरोप करीत आहात?
तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले,
हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.
मग पिलाताने त्यांना म्हटले,
तुम्ही याला घेऊन आपल्या नियम शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.
यहुदी म्हणाले,
आम्हाला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.
आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला, येशूला बोलावले आणि विचारले,
तू यहुद्यांचा राजा आहेस काय?
येशूने विचारले, तू हे स्वतःहून विचारतोस की दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले,
मी यहुदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकाने तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?
येशू म्हणाला, माझे राज्य या जगाचे नाही. जर ते असते तर यहुद्यांपासून माझी सुटका करण्यासाठी माझे सेवक लढले नसते का? पण माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे. पिलात म्हणाला,
तर तू एक राजा आहेस?
येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात. पिलाताने विचारले,
सत्य काय आहे?
असे म्हणून तो पुन्हा यहुद्यांकडे गेला आणि म्हणाला,
मला याच्यात काही अपराध सापडत नाही, पण ओलांडन सणात मी तुम्हासाठी एकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहुदांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?
ते ओरडले,
नको, त्याला नको, आम्हाला बरब्बाला सोडा.
बरब्बा एक दरोडेखोर होता.